नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशीक खबरो। मुखेल खबरो। अहमदाबाद सावन लंडनांत वचपी एअर इंडियाचें प्रवासी विमान आयज अहमदाबादेंतल्या मेघनी नगर वाठारांत कोसळ्ळें। युरोस्टॅम्पाच्या आशियांतल्या पयल्या उत्पादन कारखान्याचें उक्तावण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे हस्तुकीं आयज वेर्णा वाठारांत जालें। रस्त्याचेर बेवारस स्थितीन पार्क करून दवरिल्ल्या वाहनांच्या आड पुलीस ह्या फुडें खर कारवाय करतली अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या। भारत सरकाराच्या पत्र सूचना कार्यालय तशेंच प्रसारण मंत्रालया खालच्या आकाशवाणी, दूरदर्शन तशेंच बांबोळीच्या HPT आकाशवाणीच्या जोड पालवान आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या निमतान आयज सामुहीक योग कार्यावळ घडोवन हाडली। आनी गोंय पर्यटन खात्या वतीन मॉन्सून पर्यटना कडेन पर्यटकांक आकर्शीत करपा खातीर ग्लो ऑन एरायवल ही खाशेली मोहीम आयज सावन चालीक लायल्या। आतां पुराय खबरो। अहमदाबाद सावन लंडनांत वचपी एअर इंडियाचें प्रवासी विमान आयज अहमदाबादेंतल्या मेघनी नगर वाठारांत कोसळ्ळें। पुलीस आनी उजो पालोवपी दळ बचाव आनी मजती खातीर झुजा पांवड्यार वावुरतात। अपघात सुवातेर वचपी सगळे रस्ते येरादारी खातीर बंद दवरल्यात। जखमीक उपचारा खातीर सरकारी हॉस्पिटलांत दाखल केल्यात। अपघाताचे कारणाविशीं चवकशी सुरू आसा। हे विमानांत 242 प्रवासी आशिल्ले, तातूंतले 169 भारतीय आनी 53 ब्रिटीश, 7 पोर्तुगेज आनी एका कॅनेडियन नागरिकाचो आस्पाव आशिल्लो अशी माहिती एअर इंडियान दिल्या। मजगतीं विमान येरादारी मंत्री के राम मोहन नायडू हांणी हे घडणुके विशीं दुख्ख प्रगटायलां। सगळ्या आपत्कालीन प्रतिसाद दळांक कारवाय करपाचे निर्देश दिल्यात। युरोस्टॅम्पाचो आशिया खंडातलो पयलो उत्पादन कारखानो गोंयांत वेर्णा वाठारांत सुरू जाला। ह्या कारखान्याचें उक्तावण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे हस्तुकीं आयज जालें। उत्पादन लेबलिंग युरोस्टॅम्प कंपनी ही संवसारभर नामनेक पावल्या। हे कार्यावळीक उद्देग मंत्री मॉवीन गुदिनो, मुंबयत इटालीचो महावाणिज्य दूत वॉल्टर फेरेरा, युरोस्टॅम्पाचो संस्थापक आनी अध्यक्ष लुसियानो सिलारियो, GIDC अध्यक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड हाजीर आशिल्ले। हेर जायत्या आशियाई सुवाती परस युरोस्टॅम्पान गोंयची निवड करप ही गोंया खातीर अभिमानाची गजाल जावन आसा अशें ह्या वेळार उलयतना मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां। जाल्यार उद्देगीक फुडाराच्या नदरेंतल्यानय अभिमानाची गजाल आसा अशें ही सुविधा मेक इन इंडिया आनी मेक इन गोवा मिशनाची एक लखलखीत देख आसा अशें मंत्री मॉवीन गुदिनो हांणी म्हळां। डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनियरींग कडेन युरोस्टॅम्पाच्या भागीदारी उपक्रमाक लागून थळाव्या तरणाट्यांक रोजगार मेळटलो अशी आस्त ह्या वेळार मानेस्तांनी आपल्या उलोवपांतल्यान परगटायली। रस्त्याचेर बेवारस रितीन पार्क करून दवरिल्ल्या वाहनांच्या आड पुलीस ह्या फुडें खर कारवाय करतले। अशा वाहनांच्या मालकांक ती वाहनां रस्त्यावयल्यान काडपा खातीर नोटीस धाडटले आनी 8 दिसांत ती वाहनां रस्त्यावयल्यान काडूंक ना जाल्यार ती जप्त करून कावलांत काडटले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली। मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकीं आयज फातोर्डे हांगा सुरू केल्ल्या येरादारी पुलीस स्थानकाचें उक्तावण जालें। ह्या वेळार फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाय, पुलीस महासंचालक आलोक नाथ, पुलीस अधीक्षक प्रबोध शिरवयकार तशेंच हेर मानेस्त हजर आशिल्ले। भारत सरकाराच्या पत्र सूचना कार्यालय तशेंच प्रसारण मंत्रालया खाला चलपी आकाशवाणी, दूरदर्शन तशेंच बांबोळीच्या HPT आकाशवाणीच्या जोड पालवान सगळ्या अधिकारी आनी कर्मचाऱ्यां खातीर आंतरराष्ट्रीय योग दीन 2025 निमतान आयज सामुहीक योग कार्यावळ घडोवन हाडली। ही कार्यावळ पणजेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजीस ब्रागांजाच्या सभाघरांत जाली। प्रधानमंत्र्यांच्या संदेशांतल्यान प्रेरणा घेवन योगावरवीं बरेपणाचो प्रसार करपाचो कार्यावळीचो हेत आशिल्लो। प्रसार भारतीचे गोंयचे उपमहासंचालक संदीप श्रीवास्तव हांणी सहभागी लोकांक मार्गदर्शन करून वैयक्तीक आनी राष्ट्रीय प्रगतींत बऱ्या भलायकेच्या भुमिकेचेर भर दिलो।
जीवन में ढालने के लिए हम सभी लोग यहाँ पे एकत्रित हुए हैं और हमारे प्रधानमंत्री जी जैसे किस तारीख को योग दिवस मनाते हैं तो उसके पहले हम लोगों ने एक यहाँ पे कार्यक्रम रखा है योग का। वो योग हम सभी को स्वस्थ रखने के लिए हम सारे परिवार के आकाशवाणी और दूरदर्शन के परिवार के सभी सदस्य यहाँ पे योग करेंगे और हम सभी ये प्रतिज्ञा लेंगे कि इसको हम अपने दैनिक जीवन में भी इसको रखेंगे और हमारा स्वास्थ्य अच्छा रहेगा, तो हमारा कार्य अच्छा रहेगा, हमारा कार्य अच्छा रहेगा तो हमारा देश आगे बढ़ेगा।
बरे भलायके खातीर सगळ्यांनी योगाचो आस्पाव दिसपट्ट्या वेव्हारांत करचो अशें तांणी मुखार सांगलें। योग प्रशिक्षक गिरीश परुळेकर हांणी योगा विशीं मार्गदर्शन केलें, जातूंत प्रेस माहिती ब्युरो, केंद्रीय संचारण ब्युरो, आकाशवाणी आनी दूरदर्शन ह्या सारक्या माहिती आनी प्रसारण मंत्रालयाच्या वेगवेगळ्या खात्यांचो सक्रीय वांटो आशिल्लो। PIB संचालक नाना मेश्रामय हांणी ह्या वेळार योगाचे महत्व उक्तायले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
गोंय पर्यटन खात्या वतीन मान्सून पर्यटना कडेन पर्यटकांक आकर्शीत करपा खातीर ग्लो ऑन अरायवल ही खाशेली मोहीम आयच्यान चालीक लायल्या. पावसांत सैमान नटिल्लें गोंय अणभवत पर्यटनाच्या आनंदा सयत सुशेगादान पर्यटनाची मजल उठपा खातीर ही संकल्पना गोंय पर्यटन खात्यान खासा चालीक लायल्या अशी माहिती पर्यटन संचालक केदार नायक हांणी दिल्या. रानांत भोंवडी, दायज स्थळांचेर खासा भोंवडी, आयुर्वेदीक थॅरपी, योगा, वेलनेस रिट्रीट्स तशेंच हिंटरलँडांतले होमस्टेचो अणभव घेवपाक गोंयचो मान्सून हंगाम पर्यटकां खातीर एक पर्वणीच थारतली अशें तांणी मुखार म्हळां. पोरण्यो जावन मोडपाक पाविल्ल्यो मडगांवांतल्यो 2 इमारती मोडून उडोवपाचो आदेश दक्षीण गोंयच्यो जिल्लोधिकारी एग्ना क्लिफ्स हांणी जारी केला. त्या आदीं ह्या इमारतींतल्या लोकांक भायर काडचे अश्यो सुचोवण्यो तांणी आपत्ती वेवस्थापन विभागाक केल्यात. आयज जिल्लोधिकाऱ्यांनी आपत्ती वेवस्थापन समितीच्या अधिकाऱ्यां बरोबर बसका घेवन चर्चा केली. मडगांवचे आमदार दिगंबर कामत हे ह्या बसकेक हाजीर आशिल्ले. 15 दिसां परस चड काळ चलत आयिल्ल्या विकसीत कृशी संकल्प अभियानाचो समारोप सुवाळो आयज ICAR पोरण्या गोंयांत जालो. फाटले 15 दीस ICARच्या 2 गटांनी उत्तर गोंयांतल्या सुमार 63 गांवांनी वचून शेतकारांक आनी गांवकारांक वेगवेगळ्या सरकारी येवजण्या विशीं माहिती दिली. भारत सरकाराच्या विकसीत शेती संकल्प अभियानाचो एक भाग म्हूण हो उपक्रम चालीक लायिल्लो. आयज जाल्ल्या समारोप सुवाळ्याक राज्यसभा खासदार सदानंद शेट टाणावडे हे मुखेल सोयरे म्हूण हाजीर आशिल्ले. ह्या वेळार माचयेर कृशी खात्याचे संचालक संदीप फळदेसाय, नाबार्डाचे सरवेवस्थापक संजय धनकर, ICARचे पदाधिकारी आनी हेर महानेस्त हाजीर आशिल्ले. ह्या वेळार उलयतना खासदार टाणावडे हांणी ICARच्या उपक्रमाची तोखणाय केली. देशभरातल्या शेतकी क्षेत्रांत क्रांती घडटा आनी शेतकी क्षेत्रांतले आमूलाग्र बदल थळाव्या शेतकारां मेरेन पावोवपाचें काम ICAR सारकी खातीं करतात अशें तांणी आपल्या उलोवपांतल्यान सांगलें. दिवचल म्हालांतल्या मये ग्रामपंचायतचे नवे सरपंच म्हणून वासुदेव गांवकार हांची आयज बिनविरोध निवड जाली, जाल्यार उपसरपंच पदार सीमा आरोंदेकार हांची निवड जाल्या. कांय दिसां पयलीं कनिवी कवठणकर सरपंच जाल्ले, पूण निवड जाले उपरांत फकत 2 वरां भितर नवनिर्वाचीत सरपंच कनिवी कवठणकर हांच्या आड भाजप पुरस्कृत 7 पंच वांगड्यांनी अविश्वास थाराव दाखल केल्लो. नवीन सरपंच पदा खातीर आयज पंचायत कार्यालयांत खासा बसका जाली. हे बसकेंत वासुदेव गांवकार हांचे नवे सरपंच म्हूण, जाल्यार सीमा आरोंदेकार हांची पालवी सरपंच म्हूण बिनविरोध निवड जाली. बेतकी खांडोळे पंचायतीन घडोवन हाडिल्ल्या बेतकी खांडोळे व्हॉलीबॉल प्रिमियर लीग सर्तींत शौर्य स्ट्रायकर पंगडान वस्तादपण जोडलां. निमणे खेळांत तांणी आई मंडोदरी पंगडाचेर 3-8 सेटांनी जैत जोडीत सर्तीच्या वस्तादपणा सयत करण आनी रोख इनाम मेळयलें. फायनलीच्या खेळांत मुखेल सोयरे म्हूण खांडोळे पंचायतीचे सरपंच विशाल नायक, प्राध्यापक दयानंद भगत, पालवी सरपंच संजीवनी तळकार आनी हेर मानेस हजर आशिल्ले. सर्तीतलो उत्कृश्ट खेळगडो म्हणून स्नेहल नायक, उत्कृश्ट स्पायकर आकाश नायक, बरो डिफेंडर म्हूण मिलिंद वाडकर, जाल्यार बरो सेटर म्हूण आशिश गावडे हांकां मानेसांचे वस्तुकीं रोख आनी यादस्तिका रुपान इनामां भेटयलीं. आनी आतां हवामान. बंगाल उपसागर आनी आंध्र प्रदेश दर्यादेगेर चक्रीवादळा सारकी परिस्थिती निर्माण जाल्ल्या कारणान गोंयांत आयज सावन 17 जून मेरेन पावसाचो नेट बरोच वाडटलो. पावसा वांगडा दर वराक 30-40 किलोमीटर इतले नेटान वारें मारतलें. वाऱ्याचो नेट 50 किलोमीटर मेरेन पावपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान मुखार म्हळां. ह्या काळांत नुस्तेमाऱ्यांनी दर्यांत वच्चें न्हय अशी शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. हवामान खात्यान नोंद केला त्या प्रमाण आयज राज्यांत चडांत चड तापमान 32.6 अंश सेल्सियस, जाल्यार उण्यांत उणें तापमान 25.7 अंश सेल्सियस इतलें नोंद जालां. आनी खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो. अहमदाबाद सावन लंडनांत वचपी एअर इंडियाचे प्रवासी विमान आयज अहमदाबादेंतल्या मेघनी नगर वाठारांत कोसळ्ळें. युरोस्टॅम्पाच्या आशियांतल्या पयल्या उत्पादन कारखान्याचें उक्तावण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे हस्तुकीं आयज वेर्णा वाठारांत जालें. रस्त्याचेर बेवारस रितीन पार करून दवरिल्ल्या वाहनांच्या आड पुलीस ह्या फुडें खर कारवाय करतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. भारत सरकाराच्या पत्र सूचना कार्यालय तशेंच प्रसारण मंत्रालया खालच्या आकाशवाणी दूरदर्शन तशेंच बांबोळीच्या एचपीटी आकाशवाणीच्या जोड पालवान आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या निमतान आयज सामुहीक योग कार्यावळ घडोवन हाडली. आनी गोंय पर्यटन खात्या वतीन मॉन्सून पर्यटना कडेन पर्यटकांक आकर्शीत करपा खातीर ग्लो ऑन अरायवल ही खाशेली मोहीम आयज सावन चालीक लायल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो प्रादेशीक खबरो फाल्यां सकाळीं 7:25 तो मेरेन नमस्कार.